नमस्कार, मी समीर भुजबळ. विकासापासून वंचित असलेल्या आपल्या मनमाड शहराला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याची संधी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मनमाडकरांना मिळाली आहे. यासाठीच येत्या 2 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगर अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार श्री रवींद्र घुडेस्वार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजय करावे ही नम्र विनंती.